सहयोग विवाह कट्टा आयोजित विवाह संबंधी प्रश्न मंजूषा। आजचा प्रश्न आहे, सुयोग्य जीवनसाथी निवडसाठी शास्त्रोक्त पद्धत म्हणजे काय। भाग पहिला। उत्तर देत आहेत यश लाईफ कोचचे श्री रवींद्र खानोलकर। सर्व विवाह इच्छुक व मुलांना व पालकांना माझा नमस्कार। काल आपण पाहिले की सुयोग्य जीवनसाथीच्या निवड करताना कधीकधी पालकांना संभ्रम होतो की आपण योग्य पद्धतीने हा विषय हाताळतो आहोत की नाही, आपल्याला काही बदल करायला पाहिजे, यश अजून येत नाही ते किती लवकर कधी येईल, ह्या संभ्रमावर मात करण्यासाठी ह्या पद्धतीचा आपण उपयोग करणार आहोत। सुयोग्य जीवनसाथीची निवड कशी करावी हा विषय मी 2004-04 पासून हाताळतो आहे, तब्बल 16 वर्षे। या सर्व काळात मी सर्व जाती धर्मातील शेकडो कुटुंबियांसोबत हा विषय हाताळला आहे। तसेच गेल्या 15 महिन्याच्या सहयोग विवाह कट्ट्याच्या काळात साधारण 200 पालक व 25 विवाह इच्छुक मुलगे व मुलींशी माझा संपर्क आला आहे। माझे काम आहे की भेटीत प्रथम मी एक साधा सोपा प्रश्न विचारतो, मग ते पालक असून देत किंवा विवाह इच्छुक मुलगा किंवा मुलगी असून देत, की आपल्या जीवनसाथीबद्दलच्या अपेक्षा काय आहे। काही म्हणतात तसं काही खास नाही, सर्वांच्या असतात तशाच आहेत। काही म्हणतात मुलगा ME, MTech, MS असावा कारण माझी मुलगी BE आहे। काही म्हणतात माझी मुलगी डॉक्टर आहे तर MS वगैरे असल्यास हॉस्पिटल काढण्यासाठी आम्ही मदतही करू। परंतु आपण आपला जवळचा जर अनुभव घ्यायचा झाला तर तो आपण सहयोग विवाह कट्ट्याचा घेऊया। मला एकदा फोन आला, मी लांबून आलो आहे, माझ्यासाठी वेळ द्याल का। आपला कट्ट्याचा वेळ 5 ते 7 असतो आणि हा फोन साधारण मला 6 च्या दरम्यान आला। मी त्यांना बोलवलं, माझ्यासमोर एक विवाह इच्छुक उमदा गोरागुंटा छान युवक होता। आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांना पण हाच प्रश्न विचारला की बाबा विवाह संबंधात आपल्या अटी काय आहेत, अपेक्षा म्हणजे काका ऐका, मला IT मधली मुलगी नको आणि मला साधारण 45,000 पगार असेल असं स्थळ हवं आहे। आता त्यांच्याशी बरीच चर्चा करून विश्वासात घेतल्यानंतर मला ह्यावरील दोन्ही अपेक्षा कशाच्या संबंधित आहेत ते उत्तर मिळालं। IT तली मुलगी का नको तर म्हणो मी स्वतः IT मध्ये आहे आणि IT मध्ये खूप टेन्शन असतं, मग माझा लाईफ पार्टनर ही टेन्शनमध्ये आणि मीही टेन्शनमध्ये अशी घरातली परिस्थिती नको। तर मी त्यांना सोपा प्रश्न विचारला की आपल्या ऑफिसमध्ये किती लोक आहेत ज्यांना तुम्ही IT प्रोफेशनल समजता, तर म्हणाले आम्ही साधारण 30 जण। 30 जण अशी टेन्शन घेतात का? तर ती व्यक्ती गप्प झाली। त्या मी त्यांना सांगितलं की टेन्शन घेण्यासाठी IT सेक्टर वगैरे असं काही नसून ती एक स्वभावधारणा असते। टेन्शन घेतलं जातं बाहेरच्या कुठच्या तरी वस्तूचं, जेव्हा बाहेरच्या वस्तूला त्याचं काही देणं घेणं नसतं, त्यामुळे हा तुमच्या स्वभावाचा भाग आहे, सेक्टरचा भाग नाही आहे। आणि म्हटलं आहे 45-50 हजारच्या दरम्यानचं पगाराचं गुपित काय आहे. तर म्हणाले तुम्हाला माहिती आहे आमच्या कुणाच्या नोकरी पक्क्या नाही आहेत आणि माझा EMI आहे तो 45 हजाराचा आहे. म्हणजे जे मी घर घेतलेलं आहे त्याचा जो महिन्याचा हप्ता जातो तो 45 हजाराचा आहे. असं बोलता बोलता फार प्रेमात आलो आम्ही. त्याच्यानंतर मी आज जे तुम्हाला होमवर्क देणार आहे त्या संदर्भात आमची चर्चा झाली की आपल्याला योग्य स्थळ कशा प्रकारचं पाहिजे हे मी त्यांना न सांगता त्यांच्या मूळ स्वभावात जे काय आहे ते काढून घेऊन त्यांच्यासमोर जेव्हा आपण ठेवलं तेव्हा जाताना एकच वाक्य छान मला ऐकायला मिळालं की माझा पूर्ण गैरसमज होत होता. मी ज्या बाजूला पूर्व सूर्य उगवतो असं समजत होतो ते विरुद्ध बाजूला उगवतो आहे असं मला कळलं आणि लग्नाविषयीचे माझे डोक्यातले सगळे कन्सेप्ट गुंता स्वच्छ झाला. एक विवाह इच्छुक मुलीचं उदाहरण देतो. असं सहयोग विवाह कट्ट्यातला विषय आहे की पहिला प्रश्न नेहमीचा आपल्या अपेक्षा काय आहेत. तर ठासून त्या मुलीने सांगितलं मला की काका माझ्या दोनच अपेक्षा आहेत, आमच्या दोघांचे स्वभाव गुण जुळले पाहिजे आणि मला सांभाळून घेणारा माझा नवरा हवा. वा म्हटलं सोपं आहे. ही आपली कुडाळ देशकर कन्या उत्तम शिक्षण उत्तम पर्सनॅलिटी आणि थोडीशी माझ्या परिचित असल्यामुळे मी तिच्याशी या विषयावर थोडं बोलू शकलो. तिला विचारलं की हे दोन्ही जे तू वाक्य वापरली आहेस की आमच्या दोघांचं स्वभाव गुण जुळले पाहिजेत आणि मला सांभाळून घेणारा नवरा हवा, हे दोन्ही वाक्य म्हटलं झी मराठी टी व्हीवर सतत जाहिरातीच्या रूपाने आणि कुठच्या तरी कार्यक्रमाने वापरली जातात. तर ती गप्प झाली. म्हटलं तू मला सांग की तुझ्या ह्या जर दोनच अटी नसतील तर सावळा मुलगा वगैरे असं समोरून असेल तर. नाही काका तुम्हाला माहिती आहे मी गोरी आहे असं कसं ते दिसायला काहीतरी दिसेल ना. म्हटलं असं नाही, वर्ण बांधा उंची वयातला फरक अशा खूप गोष्टी येतात आणि जर ज्या दोन अपेक्षा आपण धरून चाललेलो आहोत त्याच्यासाठी काही मोजमाप नाही आहे, त्याच्याकडेसाठी काही सर्टिफिकेट नाही आहे, त्याच्यासाठीचा काही कोर्स नाही आहे की ज्या योगे तुला कळू शकेल की स्वभाव गुण जुळले पाहिजेत आणि मला सांभाळून घेणारा हवा. पण याचा अर्थ ह्या दोन्ही गोष्टींची आपल्याकडे उत्तरं नाहीत असं नाही आहे, पण या दोन्ही गोष्टी नंतरच्या भागात येतात. तर सुरुवातीला आता तू डबल ग्रॅज्युएट आहे, तुझी शिक्षणाची काय अट असेल, नवरा मुलाच्या पगारासंबंधीची काय अट असेल, दिसण्यासंबंधी शोभण्यासंबंधी उंची वर्ण बांधा काय अट असेल, घरातल्यांची काय अपेक्षा असेल, तर अशा प्रकारे सर्व प्रकारच्या अपेक्षा आपल्याला आपल्या मनात स्वच्छ झालेल्या असल्या पाहिजे. सहयोग विवाहकट्ट्यावर येणाऱ्या पालकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यापैकी प्रत्येकाचा प्रतिसाद हा समाधानकारक असल्याचे आम्हाला आजपर्यंत जाणवले आहे. जर कोणी पालक हा आपला प्रश्नोत्तराचा कार्यक्रम जर ऐकत असतील तर तेही ते मान्य करतील. आता आपण त्या शास्त्राच्या दृष्टीने विचार करूया. घरातील एखाद्याचे लग्न हा विषय आपण सहज साध्य होणार आहे चालता फिरता आपोआप होईल का किंवा होणार आहे असं धरून चालतो आहोत का? तर ते चूक आहे. जसं अखंड कुटुंब मिळून एखादी ज्याला व्हेकेशन म्हणतात 8 दिवस 10 दिवसाचं कुठे बाहेरगावी जाऊन राहायचं आहे, तिथे काय काय बघायचं आहे, कधीपासून सुट्टी घ्यायची आहे, कुठच्या प्रवासाच्या साधनाने जायचं आहे, त्याच्यात ट्रेन कुठे वापरायची आहे, बस कुठे वापरायची आहे, प्रायव्हेट गाडी कुठे वापरायची का विमानाचा प्रवास कुठे वापरायचा आहे, असे जेव्हा विषय येतात तेव्हा आपण घरात एकत्र बसतो आणि हे सगळं ठरवतो. त्याचप्रमाणे घरातलं नवीन फर्निचर बनवायचं असेल ज्याच्यात सगळ्यांना घरातल्या वावरण्यासाठी गोष्टी सोप्या व्हाव्यात म्हणून फर्निचर हवं आहे, जागेची बचत व्हावी म्हणून फर्निचर हवं आहे, त्याचबरोबर ते घराला शोभा देऊन छान दिसेल असंही फर्निचर हवं आहे. या विषयासाठी पण घरातली सगळी मंडळी एकत्र बसतात. तसंच वेळ काढून तब्बल 1.5-2 तास काढून घरातल्या सगळ्या मंडळीने एकत्र बसायची गरज आहे. या विषयाची आखणी झाली पाहिजे, ह्याच्याकडे एक टास्क म्हणजे आपल्याला दिलेली एक सांघिक जबाबदारी म्हणून बघितलं पाहिजे. सर्वप्रथम घरात आई वडील व लग्न इच्छुक मुलगा किंवा मुलगी यांनी एकत्र बसायचे आहे. थोडक्यात काय, सर्वप्रथम जीवनसाथीबद्दल आपल्या अपेक्षा काय हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण याच्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही आहोत. या सर्व अपेक्षा एका मागोमाग एक कागदावर लिहिल्या गेल्या पाहिजेत. हे अपेक्षित आहे म्हणजे कधीतरी आपल्याला वाटतं ही अपेक्षा कागदावर का लिहावी, हे अपेक्षितच आहे, हे असलंच पाहिजे. तर असं कोणताही विषय किंवा गुण बाजूला न ठेवता आपल्याला अपेक्षित आहेत त्या सगळे गुण कागदावर आले पाहिजेत. आता ह्याच्यासाठी काय काय ह्याच्यात असू शकतं ते आपण बघूया. जेव्हा पत्रिका जुळवणं, काही कुटुंब त्यांना पहिली प्रायोरिटी देतात, काही मध्यम देतात, काही नाही देत. त्याच्यानंतर मुख्य म्हणजे आपण वयातलं अंतर बघतो, वजनातलं अंतर म्हणजे बांधा बघतो, उंचीतील अंतर म्हणजे जोडपं कसं शोभेल हे बघतो, वर्ण बघतो, गोरा आहे, गवाळ आहे, सावळा आहे, शिक्षण बघतो. कधी कधी आपण दुसऱ्या ज्ञातीतील स्थळ चालेल का हा विषय करतो, नोकरी आहे तर त्याचा पगार किती आहे, व्यवसाय आहे तर ते आपल्याला चालणार आहे का, व्यवसाय असेल तर उत्पन्न किती पाहिजे, थोडक्यात मासिक उत्पन्न किती, करिअर राखायचं आहे, राखायला मिळणार आहे. करिअर शब्द हा फार फ्लेक्झिबल आहे, म्हणजे शिक्षण आणि नोकरी याच्यासाठी तो प्रामुख्याने वापरला जातो. संपत्ती, जमीन जुमान, रक्तगट, राहणीमान, राहणीमानमध्ये 3 प्रकार धरतात की काकूबाई किंवा मॉड किंवा फ्लेक्झिबल, दोन्ही प्रकार आहे. देवधर्म राखणं, देवधर्माची आवड, खाण्याची पद्धत, चष्मा लेन्स आहे का, कोणतेही व्यंग आजार आहे का, राहणीमानाच्या काही अटी आहेत का, छंद आवड, छंद जोपासणं हा पण भाग असतो. एखाद्याचं प्रोफेशन संगीतातलं असेल तर जीवनसाथी कमीत कमी संगीताचा छंद जोपासणारा असेल तर ते आयुष्यभर छान जोडीने जाता येतं. घरात कोणकोण असावे, घरातील चालीरीती काय असाव्यात, पेहराव काय असावा, जेवण बनवता येतं की नाही, एकत्र कुटुंबाची सवय, लग्नानंतर शिक्षण, मूळ गाव कुठचं आहे, ह्या मी काही एक उदाहरणासाठी आपल्याला अटीचा एक भाग म्हणून सांगितला. परंतु याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाच्या काही वैयक्तिक अटी असू शकतात. आता यापैकी कोणकोणत्या अपेक्षा आपल्याला आहेत ते एका कागदावर लिहित जायचं. कधीकधी आपल्या ज्या अटी आहेत वरच्या सगळ्या अटींना धरून आणि आपल्या काय वैयक्तिक अटी आहेत ते धरून तर साधारण 7, 8, 9, 10, 12 अशा अटी तयार होतात. जास्त झाल्या तर त्याचं काय करायचं हे मी नंतर सांगेन, पण जे अनुभव आहे तो सांगतो की साधारण 6 ते 12, 13 वगैरे या अटी तयार होतात. त्यानंतर आपल्याला एक प्रामुख्याने मुख्य काम करायचं आहे म्हणजे, आणि ते काम आपल्याला पुढ या पर्टिक्युलर प्रश्नाचा दुसरा भाग जो शक्यतो उद्या येईल तो येईपर्यंत करायचा आहे. त्या म्हणजे ज्या काय आपण 5, 6, 8, 10, 12, 13 अटी लिहून काढू त्यांना प्राथमिकतेप्रमाणे रचायचे. म्हणजे ह्या 10 आपण 10 धरू उदाहरणासाठी, 10 अटींपैकी सगळ्यात महत्त्वाचं मला काय आहे, दिसणं आहे, पगार आहे, शिक्षण आहे. कधीकधी असाही प्रश्न येतो मुंबईमध्ये की मुलगा वेस्टर्नला राहतो आहे का सेंट्रलला राहतो आहे, मुलगी वेस्टर्नला राहते आहे का सेंट्रलला राहते आहे. तर जे काही आपल्या एक 10-12 अटी आहेत त्या प्राथमिकतेने लिहायचं. म्हणजे 10 जर अटी असल्या तर त्यापैकी मला सर्वात महत्त्वाची अट कोणती आहे, म्हणजे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अट कोणती आहे, आणि 10वी अट जी असेल ती सगळ्यात शेवटची महत्त्वाची असेल. म्हणजे पहिली महत्त्वाची अट जर कोणत्याही स्थळाकडे नाही मिळाली, प्रपोजल्स जे आपल्याकडे येतात त्याच्यात नाही मिळालं तर मी लग्नच करू शकत नाही, पण शेवटची 10वी जी अट आहे ती एखाद दुसऱ्यामध्ये नसेल तर मला ॲडजस्ट करायला लागेल. त्यामुळे ह्या आजचा एक होमवर्क म्हणून घ्यावा, कारण हा होमवर्क करायला आपल्याला थोडा वेळ लागतो आणि तो आपण केला तर उद्या आपण दुसऱ्या भागाचा विचार करणार आहोत. काल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जीवनाचं एक उद्दिष्ट लक्षात घ्या, यशाची झालर असलेले आनंदी व समाधानी जीवन, आणि ह्या उद्दिष्टाला धरून जर आपली जीवनसाथीची निवड झाली तर पुढचं अखंड आयुष्य छान सुंदर सफल समृद्ध होण्यामध्ये कसलीही बाधा नाही आहे. मी आपल्या सर्व विवाह इच्छुक मुलांना व पालकांना लवकरात लवकर सुयोग्य साथीदार मिळण्यासाठी सहयोग विवाह कट्टातर्फे शुभेच्छा देतो आणि आज इथे थांबतो. थँक्यू.